अध्याय 14 द लेफ्ट आर्म ऑफ हेल, ज्याला मराठीत आपण नरकाचा डावा हात असं म्हणू. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेली जी भविष्यवाणी सर्वांसाठी ती अशी आहे. येशू म्हटला, हे सर्व जे काही गोष्टी तू बघत आहेस आणि जे पृथ्वीमध्ये होते आणि जे पुढे होणार आहेत पृथ्वीवर आणि जे येणार आहे त्याच्यामध्ये बघ, हा जो काय उडता जळणारा जो सर्प आहे तो शापदाचा एक भाग आहे. आणि या जे काही भविष्यवाणी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व खऱ्या आहेत आणि हे प्रगतीकरण पण खरे आहेत. प्रार्थना कर आणि निरंतर जागृत राहा, एकमेकांवर प्रीती करा, स्वतःला पवित्र असं ठेवा, तुमचे हात हे शुद्ध ठेवा, नवऱ्यांना तुम्ही तुमच्या बायकांवर प्रेम करा जसं ख्रिस्तानी मंडळीवर प्रेम केलं. नवरा आणि बायकोंनो तुम्ही एकमेकांवर प्रीती करा जसं मी तुम्हावर प्रीती केली. मी लग्न हे स्थापलं आणि त्यावर आशीर्वाद दिलेला आहे माझ्या वचनाने. आणि तुमच्या लग्नाची जी काय खाट आहे किंवा मॅरेज बेड आहे त्याला तुम्ही पवित्र ठेवा. सर्व प्रकारच्या मलिनतेपासून आणि अनैतिकतेपासून स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवा जसा मी शुद्ध आणि पवित्र आहे. अनेक देवाचे लोक यांना सैतानाने फसवलेले आहे. तुम्ही फसू नका, देवाची थट्टा होणार नाही. तुमच्यामध्ये जागरूकता येईल आणि समज तुम्हाला देण्यात येईल आणि तुमचे कान हे उघडण्यात येतील आणि मग तुम्ही माझं ऐकाल. आणि प्रभूचा हा संदेश पूर्ण मंडळांना आहे, खोट्या संदेशांपासून स्वतःला तुम्ही वाचवा जे माझ्या पवित्र स्थानामध्ये उभे राहतात आणि खोट्या खोट्या लबाड अशा गोष्टींनी फसवतात. हे सर्व पृथ्वी, माझे पवित्र लोक जे झोपी गेलेले आहेत या सर्व खोट्या शिक्षणांना जागृत हो, जागृत हो, म्हणजे मी सर्व पापांपासून तुम्हाला शुद्ध करील आणि तुमच्या जीवांना आणि आत्म्यांना मी शुद्ध करेल. माझ्या पवित्र संदेशांनो जे तुम्ही पवित्र राहिले, परंतु दुसरे जण जे तुम्ही माझ्या विरुद्ध बंड पुकारला आणि पवित्र राहिले नाही, तुम्ही स्वतःवर एक असं दुष्ट पाप ओढून घेतलेलं आहे. तुम्ही जे पाप केलेलं आहे आणि बंधनामध्ये गेलेले आजाराच्या आणि मृत्यूच्या, तुम्ही मजविरुद्ध पाप आणि वाईट गोष्टी हे केलेल्या आहेत आणि माझ्याविरुद्ध तुम्ही बंडखोरपणा केलेला आहे. तुम्ही माझ्या न्यायपणापासून आणि माझ्या आज्ञेपासून दूर झालेले आहात. तुम्ही माझे वचन ऐकले नाही माझ्या सेवकांनो, आणि जे संदेष्टे आणि संदेष्ट्री जे म्हणतात ते तुम्ही ऐकलं नाही. म्हणून तुमच्यावर आशीर्वादाच्या ऐवजी शाप अशी येतील जर तुम्ही माझं ऐकणं अजून पण थांबवलं तर. आणि तुमच्या पापांसाठी जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमच्यावर असं येईल. परंतु जर तुम्ही वळाले आणि पश्चाताप केला आणि जर तुम्ही तुमच्या या धार्मिकतेच्या फळामुळं माझा आदर जर केला तर मी तुमच्या घरांवर तुमचे आशीर्वाद पाठवेल आणि तुमच्या लग्नाच्या खाटांमध्ये पण तुम्हाला मी आशीर्वाद देईल. जर तुम्ही नम्र झाले आणि मला तुम्ही हाक मारली तर मी तुमची हाक ऐकल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. माझ्या सेवकांनो जे तुम्ही माझं पवित्र वचन जे मानता तुम्ही ऐका. तुम्ही लोकांना हे शिकवू नका की देवाविरुद्ध त्यांनी पाप करावा. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की माझा न्याय हा माझ्या घरापासून त्याची सुरुवात होणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करणार नाही तोपर्यंत आणि मग पुढे मी तुम्हाला काढून टाकेल तुमच्या पापांमुळे जर तुम्ही असं लोकांना बहकवलं तर. तुम्हाला काय वाटतं, काय मी अंधळा आहे का, काय मी बहिरा आहे का की मला ऐकू येत नाही आणि अंधळा आहे का की मला दिसत नाही. जे तुम्ही सत्य हे अधार्मिक रीतीने धरलेलं आहे आणि जे तुमच्या खिशामध्ये सोनं आणि चांदी गरीब लोकांच्या पैशामधून जे तुम्ही मिळवलेले आहे त्याच्यासाठी तुम्ही पश्चाताप करा उशीर होण्याच्या अगोदर. न्यायाच्या दिवशी तुम्ही एकटे माझ्या समोर उभे राहणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब मी घेणार आहे त्याचा माझ्या पवित्र वचनाच्या द्वारे. जर तुम्ही पश्चाताप करून माझ्याकडे वळला आणि माझं ऐकलं तर तुमच्या देशांमधून मी संपूर्ण शाप दूर करील आणि तुम्हाला एक मोठा आशीर्वाद आणि मी आशीर्वादित करील. जर तुम्ही पश्चाताप केला आणि जर तुम्हाला खरोखर लाज वाटली तुमच्या पापांची तर मी तुमच्यावर कृपा करील आणि तुमच्यावर करुणा करील आणि मी तुमचे पाप कधीच आठवणार नाही. तुम्ही प्रार्थना करा की तुम्ही विजयशाली व्हावं. तुम्ही जागृत व्हा आणि तुम्ही जगा. तुम्ही लोकांना पश्चाताप करा आणि लोकांना पश्चाताप करायला सांगा. जे तुम्ही लोकांना बळकवलेलं आहे आणि खोटे डॉक्ट्रिन्स किंवा ज्याला फॉल्स डॉक्ट्रिन्स म्हणतात ते शिकवलेलं आहे त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही देखील पश्चाताप केलेला आहे. तुम्ही ज्यांनी माझे मेंढ्र तितर बितर केलेले आहेत तुम्ही पश्चाताप करा. बहा, मी एक पवित्र अशी सेना निर्माण करत आहे आणि ते माझ्यासाठी मोठे मोठे अद्भुत गोष्टी करतील आणि मोठे मोठे जे अमंग स्थान आहेत त्याचा नाश करतील. एक मोठी सेना पवित्र पुरुषांची आणि स्त्रियांची ही तयार होईल, मुलांची आणि मुलींची, आणि त्यांच्यावर मी अभिषेक पाठवल खरं शुभवर्तमान सांगण्यासाठी. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील आणि पश्चाताप करण्यासाठी पापी लोकांना ते बोलवतील. एक मोठी सेना काम करणाऱ्या लोकांची, ज्याच्यामध्ये हाऊसवाईफ्स किंवा घरात काम करणाऱ्या स्त्रिया, जे लग्न न झालेले पुरुष, लग्न न झालेल्या बाया आणि शाळेतले लेकरं देखील असतील. हे सर्वसाधारण लोक असतील, इतके मोठे नसतील, परंतु त्यांना मी बोलवील. मागील काळामध्ये आणि पुष्कळ वेळेस त्यांना समजून न घेतल्यामुळं त्यांच्यावर बरेच आरोप असे झालेले आहेत आणि त्यांची थट्ट करून त्यांना नाकारलेलं आहे, परंतु मी त्यांना एक पवित्र धैर्य देऊन आशीर्वादित केलेला आहे आणि त्यांच्या आत्म्यामध्ये माझे सामर्थ्य मी टाकलेलं आहे आणि ते माझी भविष्यवाणी ही पूर्ण करण्यास ते सुरुवात करतील आणि माझी इच्छा पूर्ण करण्यास ते सुरुवात करतील. मी त्यांच्यामध्ये चालेल आणि मी त्यांच्याबरोबर बोलेल आणि मी त्यांच्यामधून काम करेल. ते असे आहेत जे पूर्णपणे त्यांच्या हृदयाने, त्यांच्या जीवाने, मनाने आणि शक्तीने हे माझ्याकडे वळालेले आहेत आणि ही सेना ही जागृत होईल आणि अनेकांना धार्मिकतेकडे आणि पवित्र जीवनाकडे शुद्ध आणि पवित्र आत्मा होण्यासाठी लोकांचा ते वळवतील. मी त्यांच्यावर माझ्या आत्म्याने कृपादृष्टी करील आणि ही सेना मी निवडलेली आहे. मी त्यांचा शोध अशांचा पूर्ण शहरांमध्ये आणि गावांमध्ये हा करील. पुष्कळसे हे आश्चर्यचकित होतील अशा सर्वसाधारण लोकांना मी निवडल्यामुळे. आणि तुम्ही बघाल की पूर्ण राष्ट्रांमध्ये अशा गोष्टी या शेवटल्या काळात होतील आणि ते माझ्या नावा मोठे मोठे सामर्थ्यवान गोष्टी करतील. तुम्ही बघा माझी शक्ती कशी कार्य करणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुमचं जी लग्नाची खाट आहे, लग्नाचे पवित्र संबंध आहे, त्याला तुम्ही डागाळू नका. तुमच्या शरीराला तुम्ही डागाळू नका ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. शरीराचे जे पाप आहेत ते अनेक आत्म्याच्या पापांना त्याची साखळी किंवा त्याची लिंक आहे. तुम्ही तुमचे लग्नाची जी काय खाट आहे, मॅरेज बेड, त्याला तुम्ही पवित्र ठेवा. मी स्त्रीला यासाठी बनवलं आणि मनुष्याला यासाठी बनवलं की त्यांनी लग्नामध्ये पुढे एक होऊन आणि पवित्र जीवन त्यांनी जगावं. म्हणून मी तुम्हाला म्हणतो पुन्हा तुम्ही जागृत व्हा. आणि अशा पद्धतीत मी अनेक असे दृष्टांत ह्या ज्यावेळेस आम्ही नरकाच्या डाव्या हातामध्ये गेलो त्यावेळेस मी पाहिले. मला हे देखील प्रभूने सांगितलं की अनेकशे असे दृष्टांत हे काळाच्या अगोदर मी प्रगट करू नये. पुष्कळशे असे दृष्टांत आहेत जगामध्ये जे होणार आहेत जे शेवटल्या काळांमध्ये, आणि जिथं देवाचे अनेक लोक हे माघारी पडणारे आणि त्यांचा नाश होणार आहे. पुष्कळशा दृष्टांतांमध्ये मला खूप असं प्रगतीकरण देण्यात आलं देवाचं पूर्ण जे शरीर आहे बॉडी ऑफ क्राइस्ट त्याच्याविषयी आणि जी सेवा कार्य जे मनुष्यांच्या पुत्रांना दिलेले आहे ते देखील मी पाहिलं आणि मी बघितलं की कसं सैतानाचे जे काही लेकरं आहेत ते पण कसे असतात आणि मग ख्रिस्ताचं येणं कसं होईल हे देखील मी पाहिलं. प्रभूने मला सांगितलं की पुढे येणाऱ्या काळामध्ये तू त्यांना प्रगट कर परंतु आत्ता त्याची वेळ नाही. मग प्रभूने सांगितलं ही जी सेना मी तुला जी सांगितलेली आहे जे येल संदेशाने भाकित केलेला आहे ही सेना पूर्ण लँडमध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये अशी निघेल आणि मोठे मोठे कार्य देवासाठी करेल आणि पवित्रतेचा प्रभू आणि परमेश्वराचा पुत्र तो धार्मिकतेचा पुत्र तो त्याच्या पंखांमध्ये असं हिलिंग किंवा आरोग्य दान घेऊन असा तो उंच असं स्थिर होईल आणि तो बऱ्याच दुष्ट लोकांवर तो त्यांना कुचळाल खाली आणि त्या दुष्ट जनांचे जे काय राग झालेली आहे ते त्याच्या पायाच्या तळव्यांखाली असेल आणि ही जी सेना आहे त्याला प्रभूची सेना असं म्हणतील आणि मी त्यांना अनेक माझ्या आत्म्याची कृपादान देईल आणि ते मोठे मोठे अशा गोष्टी महान चिन्ह चमत्कार ते माझ्यासाठी करतील. मी माझा पूर्ण आत्मा सर्व मानवजातीवर ओतेल आणि मग तुमचे जे मुलं आणि जे मुली ते संदेश देतील ते प्रॉफेसी करतील आणि ही सेना या दुष्ट जे आत्मे आहेत किंवा दुष्ट शक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध लढतील आणि पुष्कळच सैतानाचं जे काम आहे त्याला ते नष्ट करतील. ते अनेकांना येशू ख्रिस्ताकडे हे वळवतील आणि हा जो शापदाचा दिवस येण्या अगोदर ह्या गोष्टी होतील. मग येशू मला म्हटला चल आता वेळ झालेली आहे आपल्याला पुढे जायचंय. मग शेवटी जसं आम्ही जात होतो आणि ते दुष्टांनी बघत होते मला खूप बरं वाटलं आणि मग आम्ही तिथून निघून गेलो. येशूने मला हे पण सांगितलं की तू जाऊन सांग कुटुंबांमध्ये की मी माझी इच्छा आहे की त्यांना मी योग्य रीतीने सुधारणूक करण्याची आणि त्यांच्यामध्ये प्रीती ही वाढली पाहिजे मी त्यांच्यावर प्रीती करतो त्यांना हे जाऊन सांग. मी प्रत्येक वाईट गोष्टीपासून त्यांचा सांभाळ करील जर ते माझ्यावर भरोसा ठेवतील तर.